असतात, त्याच्यातून पळवाटा काढल्या जातात. म्हणजे मुलांना गाडीत ठेवले आणि आई शॉपिंग करते किंवा भाजी घेते आणि गाडीत कुणीतरी आहे, म्हणजे अगदी लहान ते मूल आहे 2-4 वर्षाचं, पण आहे कुणीतरी म्हणून गाडी टो करता येत नाही, अशा गोष्टी असतात. तर किंवा मोबाईल चोरीसारखे प्रश्न असतात, तर त्याच्याबद्दल म्हणजे कायद्यात काही गोष्टी करता येतील का?
नाही, आता कसं आहे की मोबाईल चोरीचं आपण जे सांगितलं, तर मोबाईल हा जो त्याचा जो IMEI नंबर असतो, तर तो मिळाल्यानंतर तो पोलीस ट्रॅकिंगला प्रयत्न करत राहतात. परंतु तो जर वापरात असेल किंवा वापरला गेला तर त्याची लोकेशन आपल्याला कळू शकते आणि त्याच्यामुळे अनेक मोबाईल आपल्याला परत मिळवता आलेले आहेत आणि संबंधितांना परत देता आलेले आहेत.
पण जे मिळत नाही त्यांचा वापर केला जात नाही असं,
हा असं म्हणजे त्याच्यात वापर केलेला नसणार आता, आणि तो वापर कधी होईल ते काही सांगता येत नाही.
अगदी,
तो कदाचित लगेच होईल, कदाचित काही दिवसांनी होऊ शकेल. जेव्हा केव्हा आपण ते ट्रॅकिंग सतत चालू ठेवतो आणि त्या ट्रॅकिंग मधून बरेचसे हे गुन्हे निष्पन्न होऊ शकतात.
भ्रष्टाचार ही एक आपल्याला लागलेली कीड आहे आपल्या व्यवस्थेला असं म्हणता येईल. तर त्या बाबतीत काय करता येईल किंवा त्या बाबतीत सहभाग कसा हवा नागरिकांचा?
नागरिकांनी एकतर कसं आहे की ज्या ठिकाणी कुठेही भ्रष्टाचार होतो असं आपल्याला वाटत असेल, तर त्यावेळेला भ्रष्टाचार न करता आपण त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे.
अच्छा,
आज बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की मी पैसे द्यायला तयार आहे परंतु माझं काम करा, आणि त्यामुळे
आपल्या फायद्यासाठी
आणि जे पैसे घेणारे असतात त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळतं.
बरोबर,
त्यामुळे आपल्याकडनं आपण एकतर पैसे द्यायचे नाहीत आणि जर कोणी पैसे मागत असेल तर त्याची माहिती तुम्ही अँटी करप्शनला, आज आपण हेल्पलाईन सुरू केलेली आहे 1064 किंवा ACBMaharashtra.net हे मोबाईल ॲपही आपण लॉन्च केलेलं आहे, त्या माध्यमातून जर ही माहिती ताबडतोब कळवली तर अँटी करप्शनचे अधिकारी आपल्याला ताबडतोब मदत करायला पुढे येतात. आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे की गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ 2500 जास्ती अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना आपण यशस्वीरित्या पकडलेलो.
खरंच आहे, आणि त्याच्यामुळे मग नागरिकांचा विश्वासही वाटतो की चला आपण केलेल्या तक्रारीला चांगलं उत्तर मिळालं.
जसं विचारलं किंवा मी तक्रार केली हे कोणाला कळू नये किंवा मला बरीच माहिती द्यायची आहे तर मला जायला वेळ नाहीये,
मला काही धोका होईल असं वाटू शकतं,
तर त्याच्यासाठी हे जे ACBMaharashtra.net आहे मोबाईल ऍप आहे त्याचा चांगला पैकी आपण फायदा घेऊ शकतो. त्याच्यामधून व्हिडिओ पाठवू शकतो, त्याच्यामध्ये फोटो पाठवू शकतो, त्याच्यामध्ये डिजिटल फाईल पाठवू शकतो,
रेकॉर्डिंग पाठवू शकतो.
बरोबर, रेकॉर्डिंग देऊ शकतो आणि त्याच्यातून जे काही आपल्याला संदेश कळवायचा असतो तो स्पष्ट संदेश संबंधितांना मिळू शकतो.
अगदी, दहशतवाद हा एक खूप मोठा प्रश्न आपल्याकडे आहे. दहशतवाद विरोधी पथक तर आहेच, पण त्यातही नागरिकांचा सहभाग होईल का किंवा हे पथक कसं काम करतं?
नाही, त्यात कसं आहे की दहशतवादाला पहिला प्रभावी उपाय हा लोकच आहेत आणि लोकांनी सतर्क राहणं, तर साधी गोष्ट आहे की आपल्याला कल्पना आहे पंजाबमध्ये वगैरे दहशतवादाचे जे इन्सिडेंट्स होतात किंवा अजूनही काही काही ठिकाणी होत राहतात. एक आपण कल्पना करा की रेल्वे असेल, महाराष्ट्रामध्ये आपण मुंबईमध्ये असे अनेक वेळा अनुभव घेतलेले आहेत, तर त्या ठिकाणी कोणीही एखादी अनआयडेंटिफाईड अशी गोष्ट त्या ठिकाणी जर सोडलेली असेल, मग ती बसच्या आपल्या सीटच्या खाली असेल किंवा रेल्वेमध्ये असेल, जसं इथे प्रेशर कुकर ठेवलेले होते किंवा काही पिशव्या ठेवलेल्या होत्या, तर त्या ताबडतोब आपल्याला दिसल्याबरोबर आपण सतर्क राहायला पाहिजे की ही पिशवी किंवा ही बॅग किंवा ही काय गोष्ट आहे ही कोणाची आहे, आणि ह्याचा जर मालक नसेल तर ती ताबडतोब दूर करणं किंवा त्या बसमधून किंवा रेल्वेमधून दूर ठेवणं हे फार महत्वाचं आहे. असं ज्या वेळेला लोक सतर्क राहतील त्यावेळेलाच या दहशतवादावरती आपण नक्की प्रभावी उपाय करू शकतो.
खूप अशा वेगवेगळ्या विषयांवर आता आपण बोललो आणि त्याच्यातून असं खूप जाणवलं की पोलिसांवर प्रचंड ताण असतो आणि जबाबदारी त्यांची खूप असते आणि आम्ही सगळेच ऐकतो की त्यांना फिक्स ड्युटीज अवर नसतात किंवा कधी कधी इमर्जन्सी येते, कधी कधी हाय अलर्ट असतं आणि सणवार असतात जेव्हा आम्ही खूप मजा करत असतो, पण पोलीस मात्र सतर्कपणे ड्युटी करत असतात, अनेक तास उभं राहावं लागतं. मग त्या सगळी ही सगळी जी ताणतणाव आहे हा कसा सहन केला जातो, त्यासाठी काय केलं जातं?
एक तर असं आहे की त्याच्यासाठी आता आपण सगळ्यांना योगासनं हे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन देत आहोत. त्यांना फिजिकल फिटनेससाठी आपण आहार तज्ज्ञ किंवा इतर यांची सुद्धा मदत जास्तीत जास्त उपलब्ध करून देऊ शकतो, परंतु तरी देखील त्यांना विश्रांती मिळत नाही. आणि ह्यामध्ये त्याच्यात सगळ्यात जो महत्त्वाचा मुद्दा आहे की पोलिसांना जर एकटेच एकटे एखादी ड्युटी करत असतील तर त्यामुळे त्यांचं टेन्शन किंवा त्यांना येणारा ताणतणाव हा वाढत असतो. ह्यासाठी माझी सगळ्या जनतेला आपल्या माध्यमातून विनंती राहील की आपल्याजवळ पूर्वी जसं कुठेही जर आपल्याला पोलीस दिसले तर तुम्ही निदान त्यांना दोन शब्द बोला,
अरे वा,
त्यांच्याबरोबर एक पाच मिनिटं थांबा, त्यांच्याशी संवाद साधा,
खूप छान,
की तुम्ही काय करताय काय नाही करताय, आमची काही मदत होऊ शकेल का. मी असं म्हणत नाही की लोकांनी त्यांना चहा द्यावा किंवा पाणी द्यावं, त्याची अपेक्षा नाहीये,
परंतु दिला तरी हरकत नाही.
म्हणजे बरेचसे लोक देतातच, बरेचसे लोक किंबहुना आपणहून ह्या गोष्टी करतच असतात, परंतु नुसता तुम्ही पोलिसांच्या बरोबर संपर्क जरी ठेवलात तरी देखील लोकांना पोलीस जवळचे वाटतील आणि पोलिसांना मुख्य म्हणजे असं वाटेल की आपल्या बरोबर कोणीतरी आहे.
अगदी.
आणि त्यामुळे त्यातून त्यांचा जो एक एकुलते म्हणजे एकटेपणा जो आहे तो एकटेपणा कमी होऊन त्यांचा ताणतणाव कमी होऊन जाऊ शकेल. कारण ज्या वेळेला पोलीस काम करत असतात त्यावेळेला बरेच तास ते एखाद्या ठिकाणी ड्युटीसाठी नेमले गेलेले असतात, त्या ठिकाणी ते राहतात, परंतु ते आज कोणाशी तिथं बोलूही शकत नाहीत. पण लोक जर त्यांच्याशी बोलले त्यात काही कोणाला काही आपल्या पदरचं द्यायचं असं काही नाही, परंतु त्या संवादातून ताणतणाव कमी होऊ शकतो
किंवा आपलेपणा वाढू शकतो.
बरोबर आहे.
खूप छान अशी गोष्ट तुम्ही सांगितलीत आणि निश्चित मला वाटतं सगळेच जण याबाबतीत आता प्रयत्न करतील. आज तुम्ही आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात, एफ एम गोल्डवरून आपण बोलतो आणि रेडिओशी तुमचा खूप जवळचा संबंध आहे, तर रेडिओचं माध्यम कशा प्रकारे वापरता येईल किंवा ते कसं वाटतं तुम्हाला माध्यम?
रेडिओ हे अत्यंत प्रभावी असं माध्यम आहे, किंबहुना आज आपण 80 वर्ष आज आकाशवाणीच्या माध्यमातून पूर्ण करताय, त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. आणि आकाशवाणीशी जोडलेले आज जवळजवळ 97-98% लोक भारतातले आहेत, त्यांचंही सतत आकाशवाणीकडे लक्ष असतं, आकाशवाणीची विश्वासार्हता फार आहे आणि आकाशवाणीला आणि आकाशवाणी ऐकणाऱ्या या सर्व आपल्या श्रोत्यांचं आपलं जे ब्रीदवाक्य आहे की त्यांना सतत सगळी माहिती पण द्यायची, त्यांची एंटरटेनमेंट पण करायची, ज्ञान पण द्यायचं, अत्यंत अवघड जबाबदारी आपण पार पाडताय. त्याच्यामध्ये आपल्या पोलिसांचं ज्या काही म्हणण्यापेक्षा सगळ्या जनतेचा सुरक्षितता वाढवण्यासाठीचे जे उपाय आहेत त्याच्याबद्दल जर वारंवार अशा चर्चा होत राहिल्या, लोकांच्या पर्यंत आपण पोहोचू शकलो, तर मला खात्री आहे की सगळेच लोक जास्ती सुरक्षितता अनुभवू शकतील.
वा, आणि मला वाटतं याच नोटवर आजचा आपला हा कार्यक्रम इथेच संपूया.
धन्यवाद
सर, तुम्ही आज आमच्या स्टुडिओत आलात आणि खूप महत्वाची आणि मौलिक अशी माहिती दिलीत आणि निश्चित सगळ्यांचा सहभाग होईल अशी सदिच्छा करूया आणि आजचा कार्यक्रम इथेच संपूया.
नमस्कार.
नमस्कार.